चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सणासुदीमुळे साखरेची मागणी वाढली, किमतीत वाढ। राज्यात आलेला पूर आणि ऊसाच्या घटत्या प्रमाणामुळे ऑगस्टमध्ये साखरेच्या किमती प्रति क्विंटल 80 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत। महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर दुष्काळी प्रदेशात ऊसाची विक्री जनावरांच्या चाऱ्यासाठी केल्यामुळे 2019-2020 हंगामासाठी राज्यात साखर कारखान्यांना ऊसाच्या घटत्या प्रमाणाशी सामना करावा लागू शकतो। या साऱ्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होऊ शकतो। उत्पादन घटल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत। उत्तर प्रदेशात साखरेचं अधिक उत्पादन असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत त्याचा दरही जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील साखरेच्या किमती वाढत आहेत। श्रावणातील सणासुदीच्या दिवसांमुळे साखरेची मागणी वाढत आहे। 2019-2020 या हंगामात राज्यात साखरेचं उत्पादन जवळपास 70-75 लाख टन होईल अशी आशा होती, पण पुरामुळे या उत्पादनात 12-15% घट होऊ शकते। ऊसाच्या अनुपलब्धीमुळे गाळप हंगामाचा अवधी 160 दिवसांवरून कमी होऊन 130 दिवस असू शकतो। काही महिन्यांपासून काही कारणांमुळे साखर कारखाने आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण आता घरगुती साखरेच्या वाढलेल्या किमती त्यांना दिलासा देतील।